श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, सातव्या अध्यायातील 18व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आपण ऐकलं। परमात्म्याने सांगितलं की चार भक्तांमध्ये जो ज्ञानी भक्त असतो, ज्याला सर्वत्र सर्वानुभूती परमेश्वरच दिसतो, असा ज्ञानी भक्त अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, असा त्याला अद्भुत अनुभव येतो। एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोला। तर तो ज्ञानी जो भक्त असतो तो माझं चैतन्यच असतो, तो माझा आत्माच होऊन गेलेला असतो, असा तो ज्ञानी भक्त मला फार प्रिय असतो। म्हणून माऊलीच्या अभंगाप्रमाणे आपुलीय समसाठी करुणी ठेला, तर परमात्मा त्याला आपल्या योग्यतेचा करून ठेवतो, तरी सुद्धा तो परमात्म्याची भक्तीच करत असतो। आज 19व्या श्लोकापासून पुढे निरूपण आपण सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मा प्रपद्यते, वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व हे वासुदेव आहे असे त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी शरण येतो म्हणजे मला येऊन पोचतो, असा जो महात्मा असतो तो अत्यंत दुर्लभ असतो। अर्जुना, जे तो विषयांची मोट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुका उनी आला पाही सद्वासनेची आ, मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माचिया वाटा, अप्रवृत्तीचा अव्हांटा डावलुनी, आणि जन्मशतांचा वाहत बना, तेवींची आस्थेची आनलेची वाहणा, तेथ फल हेतूचा उगाणा कवणू चाळी, ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडियायती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट जाली। कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला। अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आड मार्ग टाकून आणि शेकडो जन्मांचा कर्ममार्गाने प्रवास करता करता तो फळाशेच्या बहाण्याने अंतकरणरूपी पायात घालीत नाही आणि अशा वाहना पायात न घालता अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूचा हिशोब कोणी करावा, तो अजिबात स्वर्गाच्या भानगडीत पडत नाही। ह्याप्रमाणे देह तादात्म्य रूप रात्रीत सर्व संग परित्याग रूपी तयारीने धावत असताना कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट त्याला लागते। जे तो विषयांची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावनी आला पाडी सद्वासनेचिया, मग साधू संगे सुबटा, सद्गुरूचा त्यांनी संग केला, उजू सत्कर्माची आवाटा आणि अप्रवृत्तीचा अवाटा डावलून, ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्यांना एकीकडे ठेवून चांगल्या मार्गाने चालत आपले विहित कर्म वगैरे सोडून नंतर पुढे पुढे तो या गावात आला।
तैसी गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेथ साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी, ते वेळी जयाकडे वास पाहे, ते उतामीची तया एकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मी चीतया। हे असो आणीक काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही। जैसे सभाय जळ डोही बुडालिया घटा, तैसा तो मज भितरी मी तया तू बाहेरी। हे सांगी जे बोलवरी तैसे नव्हे, म्हणोनी असो हे यापरी तो देखे ज्ञानाची वाखारी। तेणे संसरलेनी करी आपू विश्व।
त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उषक काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मेक्याचे ऐश्वर दिसू लागले। तैसा गुरुकृपा उखा उजळली, गुरुकृपेची उषा गुरुकृपेची पहाट उजाळली, ज्ञानाची ओतपवी पडली, तेथ साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी। आणि मग त्याच्यानी काय झालं, त्यावेळी तो जिकडे तिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे असा अनुभव येऊ लागला। अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच दिसलो। हे बोलणे असो अर्जुना, त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही एक नाही। ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आतमध्ये आणि त्याच्या बाहेर सर्वत्र पाणीच पाणी असते, अगदी त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो आणि मी त्याच्या आत बाहेर असतो। सभायभ्यंतरी ही स्थिती शब्दाने सांगता येईल अशी नाही, शब्दाने ही स्थिती सांगता येत नाही, म्हणून हे राहू दे। याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने तो सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूपच आहे असे पाहतो। तैसा तो मज भितरी आणि मी तया आतू बाहेरी, तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे। हे सांगितले बोलवरी तैसे नव्हे, ही काही बोलून दाखवायची गोष्ट नाही आहे अर्जुना। हे ज्याची त्याने अनुभवायची आहे आणि यासाठी कितीतरी जन्म घ्यावे लागतात।
हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्तान माझी रावो आणि ज्ञानिया तोची। जयाचिये प्रतीतीचा वाखौरा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी। एर बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले।
हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे, या सर्व जगामध्ये श्रीकृष्णच भरून राहिलेला आहे। अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो, म्हणून सर्व भक्तांमध्ये तो भक्तराज आहे आणि ज्ञानीही तोच आहे। ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो ना अर्जुना, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे। ज्याची भजने भोगासाठी असतात व ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते असे इतर भक्त पुष्कळ मिळतात, पण ज्ञानी भक्त ज्याला हा भाव असतो की हा हे संपूर्ण विश्व हे वासुदेवच आहे, मग हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, असा भाव ओतून ओतून भरलाय। म्हणून भक्तान माझी रावो आणि ज्ञानी तोची, भक्तांमधला तो राजा तर आहेच पण तोच ज्ञानी आहे। आता ज्ञानी लोकांची आपली व्याख्या काय आणि ज्ञानी लोकांची माऊलीची व्याख्या काय? आपण कोणाला ज्ञानी म्हणतो? जो PhD शिकला आहे, जो चांगली इंग्रजी बोलू शकतो, ज्याला वेदांत पाठ आहेत, जो कुठल्याही मोठ्या गॅदरिंगमध्ये फार इफेक्टिव्ह पद्धतीने कम्युनिकेशन करू शकतो, जो कोण बनेगा करोडपतीमध्ये कोटी रुपयाचे इनाम जिंकतो, अशा लोकांना आपण ज्ञानी समजतो। पण माऊलीची व्याख्या काय? ज्याला संपूर्ण विश्वच वासुदेव आहे असं दिसते, चराचरात सर्वत्र एक देवच भरला आहे, प्रत्येकामध्ये एकाच योग्यतेचा आत्मा वास करतो आणि प्रत्येक आत्मा हे परमात्म्याचं स्वरूप आहे म्हणून प्रत्येकामध्ये तो देव पाहतो. असा जो उच्च कोटीचा भक्त असतो माऊलीच्या व्याख्येनुसार तोच ज्ञानी आहे. हे संपूर्ण विश्व वासुदेव आहे असा त्याचा अनुभव होतो आणि त्याच्या अनुभवरूपी भंडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो. ज्याच्या अनुभवरूपी भांडारात असा समावेश होतो तो महात्मा दुर्लभ असतो. ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्यांची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते ना असे इतर अनेक भक्त असतात, पण हा ज्ञानी जो असतो ना हा बिरला असतो.
कार्मस्तैस्तैर्हुतु ज्ञाना प्रपद्यन्तेन देवताः तं तं निममास्थाय प्रकृत्यानीयता स्वया.
जन्मांतरी मिळवलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले लोक निरनिराळ्या नियमांचा आश्रय करून माझ्याहून वेगळ्या अशा देवतांची भक्ती करतात आणि त्यांना दररोज 10 निरनिराळे देव लागतात, 10 ठिकाणी जाऊन डोकं ठेवतात.
आणि फळांची आहावा हृदयी कामा जाला रिगावा की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासींची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरी आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तवरंक मग तेणे लोलुपे कौतुक कैसे भजती कवणी तिया नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी कार्पण यथाविधि विहित करणे.
आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे कुठल्याही कर्माचं आपल्याला फळ मिळावं अशी तीव्र इच्छा अंतकरणात असल्यामुळे त्यांच्या अंतकरणामध्ये कामाने प्रवेश केला. कामाने म्हणजे कामनेने, कामनेने म्हणजे अपेक्षेने. आणि असा प्रवेश केल्यामुळे त्यांच्या संसर्गाने ज्ञानाचा त्यांचा दिवा विझला. ज्ञानाचा जो दिवा आतमध्ये तेवत होता त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. बाहेर आशारूपी नेत्ररोगाने आणि आतमध्ये अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी ते अंधारातच राहिले, ते आंधळेच झाले. म्हणून त्यांच्या जवळच असणारा जो मी त्या मला ते चुकले आणि नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले. त्यांच्या जवळ असणारा मी किती महत्त्वाची गोष्ट. ऐसे उभयता अंधारी पडले. उभयता अंधारी म्हणजे बाहेरही अंधार आणि आतही अंधार. म्हणून पासीची माते चुकले. त्यांच्या जवळच मी होतो पण मला सोडलं आणि कधी रामेश्वरमला चालले, कधी जगन्नाथपुरीला, कधी द्वारकेला, कधी केदारनाथ बद्रीनाथला, सगळे तीर्थ फिरून झाले आणि त्यांच्या जवळ असलेला मी मला भेटायला चुकले. सर्व निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले. अगोदरच देहात्म बुद्धीने दास आणि त्याशिवाय आणखी भोगाकरिता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवतांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. आधीच तर ते प्रकृतीचे पायिक आणि वरी भोगा लागी तवरंक मग तेणे लोलुप्पे कौतुक कैसे भजते. या देवाला जाऊ दे, तिथं डोकं ठेवू दे, इथे भजन करू दे, तिथल्या रांगेत लागू दे. त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध असेल त्या सर्व नियमांचा आश्रण करतात. सोमवारचा उपास ठेवून निर्जला एकादशी करून पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, कोणते कोणते उपचार लागतात ते सगळं जमवायचं आणि ते सगळे उपचार जमवून आणि ते उपचार अर्पण कसे करावेत ते विधियुक्त ब्राह्मणाला घेऊन पूजन करून ते समजून घेऊन शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे कर्मे करतात, सगळं काही करतात. पण त्यांच्या जवळ असलेला परमात्मा, त्यांच्या हृदयात असलेलं चैतन्य, त्यांच्या शरीरात असलेला आत्मा, त्याला सोडून बाकीचं सगळं 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 करतात.
यो यो याम याम तनुन भक्त श्रद्धयार्ची तुमिच्छती तस्य तस्या चलाम श्रद्धाम तामेव विद्या द्यामयम.
जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो ना, त्या त्या भक्ताची श्रद्धा मी त्या त्या देवतेच्या ठिकाणी स्थिर करतो.
पै जो जेव देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितामी देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्यासी नाही भावते ते ठाई वेगळाला धरी.
परंतु ज्या ज्या अन्य देवतांना भजावयाची तो इच्छा करतो त्यांची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा तो मीच असतो. त्यांना वाटते की तो देव त्यांची इच्छा पुरवितो, पण ते सर्व करणाराही मीच असतो. देव देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्याला हे माहीत नसते की ज्या देवाची तो पूजा करतोय तो त्या परमात्म्याचाच अंश आहे. त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते, पण एक मात्र होते की त्या त्या ठिकाणी त्याची श्रद्धा मी दृढ करतो.
सत्तया श्रद्धया युक्त तस्या राधन मी हते लभते च तता कामान मय्येव विहितान हितान.
तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतेपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्या माणसाला मिळतात, त्या भक्ताला मिळतात.
मग श्रद्धा युक्तू तिथिचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे परी ते ही सकळ निपजे मजची स्तव.
मग त्या देवतेने जे योग्य आराधन असेल, त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते तो श्रद्धेने आपली कार्यसिद्धी होईपर्यंत संपूर्ण आचरतो. पूर्ण श्रद्धायुक्त होऊन तो आचरण करतो. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते फळ देखील सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होते आणि माझ्यामुळेच होते हे लक्षात ठेवावे.
अंतवत्तू फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान देवयजो यांति मद्भक्ता यांति मामपी.
महत्वाची गोष्ट, परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांना ते मिळालेले फळ हे विनाशी असते. मी जे फळ देतो ते अविनाशी असते, पण हे दुसऱ्या देवतांपासून मिळालेले फळ हे विनाशी असते, काही काळ टिकते आणि नंतर संपते. देवतांची भक्ती करणारे त्या देवतांप्रत जातात आणि परत येतात, पण माझी भक्ती करणारे मजप्रत येतात आणि मग कधी परत येत नाही.
परीते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे ची साधन एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे हे असो परवते मग हो कावडे ते परी यजी जो देवतांते तो देवत्वासिचिये एर तनु मन प्राणी जे निरंतर माझे याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी माझी होती.
परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडतच नाहीत आणि म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते, पण ते फळ नाशवंत असते. फार काय सांगावे अर्जुना, असे जे भजन आहे ना ते जन्म मरणाला देणारेच आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा जो ऐहिक पारत्रिक फलभोग तो क्षणभर टिकतो आणि स्वप्नासारखा नंतर नष्ट होतो, नाशिवंत असतो. हे एका बाजूला राहू दे, पण वाटेल ते का दैवत असे ना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या देवतापर्यंतच जातो. आणि दुसरे जे शरीराने मनाने आणि प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत ना, ते देह पडल्यानंतर मीच होऊन राहतात, माझ्यापर्यंत येतात आणि मीच पूर्णपणे होतात. अशा प्रकारे परमात्म्याने सांगितलं की ज्याची जिथे श्रद्धा असेल त्या श्रद्धेमुळे तो त्या देवतांपर्यंत जातो आणि त्या देवतांची काही ना काही कामनेसाठी, काही ना काही इच्छेकरिता, कुठला ना कुठला नवस बोलण्यासाठी, कुठल्या ना कुठल्या मागण्या मागवून घेण्यासाठी तो त्या देवतांची पूजा करतो. हे सर्व भोग मीच पूर्ण करतो, हे फळसुद्धा देणारा मीच आहे आणि मीच फळ देऊन शेवटी माझ्यामुळेच त्याला फळ मिळते. पण त्याला हे कळत नाही की हे फळ कशाने मिळालेलं आहे. तो इतका सिस्टमॅटिकली त्या त्या देवांची इच्छा करतो, भक्ती करतो, की मग तो मिळाल्यानंतर त्यांच्यापर्यंतच जातो आणि त्याला परत जन्म घ्यावा लागतो. असं म्हणतात की ज्यांना अनंत बुद्धी असतात ते अनंत ठिकाणी आपली श्रद्धा ठेवतात. हळूहळू आध्यात्मिकतेकडे वळलं, भजन पूजन करण्याकडे वळलं, तर मग सीमित देवतांची पूजा करतात. सीमित म्हणजे 5, 6, 7. त्यानंतरचे जे भक्त असतात त्यांना फक्त एकमेव देव दिसतो आणि त्यांची भक्ती कशी असते, मग एकाच ठिकाणी भक्ती करतात. कृष्णाची भक्ती असेल तर कृष्ण, गणपतीची भक्ती असेल तर फक्त गणपती, रामाची भक्ती असेल तर फक्त राम, नामस्मरण करायचं तर फक्त नामस्मरण. तर ती त्यांची श्रद्धा एका ठिकाणी स्थिर होते. त्यापेक्षा काही वरच्या प्रतीचे असतात, ते समाधीस्थ सद्गुरूला शरण येतात. त्यांची पूर्ण श्रद्धा एकमेव एका समाधीस्थ सद्गुरूवर असते आणि त्या समाधीस्थ सद्गुरूंनाच ते शरण असतात आणि त्याचीच ते आराधना करतात. आणि त्याच्याही वरचे जे असतात ते जिवंत सद्गुरूवर विश्वास ठेवतात आणि आपल्या जिवंत सद्गुरूलाच ते परमात्मा समजतात. त्याशिवाय त्यांचा कुठेही भाव नसतो. हे एकापेक्षा एक श्रेष्ठ गती आहे. जिवंत सद्गुरूला, जिवंत माणसाला सद्गुरू समजणे, जिवंत माणसाला देव समजणे हे फार कठीण असते. आपली आत्यापर्यंतची जी प्रॅक्टिस आहे ती म्हणजे देवळात मूर्ती असेल त्यालाच आपण देव समजतो, एखादी समाधी असेल त्यालाच आपण देव समजतो. पण एक सद्गुरू जो जिवंत असेल त्याला आपण परब्रह्म आणि परमात्मा समजतच नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो, सच्चिदानंद सद्गुरू असं आपण म्हणतो, पण असा आपला दृढ विश्वास नसतो. आणि जोपर्यंत हा विश्वास दृढ होत नाही तोपर्यंत आपण त्या ज्ञानी भक्ताच्या पंगतीत बसू शकत नाही. मंडळी, 23व्या श्लोकापर्यंतचे अनुपम असे हे निरूपण आपण ऐकले आणि आज वेळेच्या मर्यादेमुळे आपण या 23व्या श्लोकाच्या निरूपणापर्यंत थांबणार आणि उद्या 7व्या अध्यायाचा 24वा श्लोक आपण सुरू करू. आज आपण इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.